नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर. 46,000 कोटीहून अधिक विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार. राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम. विविध उपक्रमांनी काल पर्यावरण दिन साजरा. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 75 किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण. गेल्या 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन. समृद्ध सांस्कृतिक वारसा जतनाला सरकारचं प्राधान्य. आणि राज्यात पुढील 3 दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरला भेट देणार असून या भेटीत ते उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक हा 272 किलोमीटर लांबीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे 44,000 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प काश्मीर खोऱ्याला सर्व हंगामात देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे या प्रदेशातल्या दळणवळणात क्रांती घडून येईल तसंच सामाजिक आणि आर्थिक एकात्मतेला मोठी चालना मिळेल असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रकल्पांतर्गतच्याच चिनाब या जगातल्या सर्वात उंच कमानी रेल्वे पुलाचं तसंच तारांच्या सहाय्यानं स्थिर केलेल्या अर्थात केबल स्टेड अंजी या भारतातल्या पहिल्या रेल्वे पुलाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच कटरा इथं 46,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात काल जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात ही यंदाच्या पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं. पर्यावरण दिनाच्या यावर्षीच्या संकल्पनेनुसार पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्य शासनानं आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेचं आयोजन केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
या प्लास्टिक निर्मूलनाच्या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी देखील आपल्याला करतो. प्लास्टिकचा नायनाट हा पर्यावरण जतन संवर्धनाचा सुलभ आणि सहज सोपा मार्ग आहे. येणाऱ्या पिढीला प्रदूषण मुक्त, पर्यावरणीय दृष्ट्या सुदृढ असे विश्व सुपूर्द करूया. या निर्धारासाठी आपली प्लास्टिक प्रदूषणाचा अंत मोहीम यशस्वी व्हावी यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
या निमित्तानं मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वातावरण बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. राज्य सरकारच्या 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत गिरगाव चौपाटी इथं एकल प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. वसुंधरेच्या संरक्षणासाठी पर्यावरण विभागानं पावलं उचलली असून नागरिकांनी एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन मुंडे यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरण जागरुकतेसाठी आयोजित केलेल्या सायकल रॅलीचं उद्घाटन खासदार भागवत कराड यांनी केलं. जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत आणि शहर हद्दीतही काल वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. गेल्या 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या 11 वर्षातील प्रमुख क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज आपण देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन याविषयीची माहिती घेणार आहोत.
गेल्या दशकात देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात समृद्ध वारशाला नवी ऊर्जा प्रदान करण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिर हे देशाची एकता आणि श्रद्धेचं प्रतीक बनलं आहे. तर वाराणसी इथलं काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर असंख्य भाविकांना काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा नदीचं दर्शन घडवत आहे. उज्जैन मधल्या महाकाल लोक प्रकल्पात आध्यात्मिक शांतीबरोबरच जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तर हिमालयाच्या कुशीतल्या केदारनाथ आणि बद्रीनाथ पुनर्विकास प्रकल्पानं मंदिरांचं पावित्र्य जपत प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत 76 प्रकल्पांसाठी 5,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर वारसा शहर विकास आणि जतन प्रकल्पांतर्गत 12 वारसा स्थळांचा विकास करण्यात येत आहे. केवळ मंदिरच नाही तर शीख गुरुद्वारा, बौद्ध विहार, जैन मंदिर, सुफी दर्गा आणि आदिवासींची पवित्र स्थळं याकडेही लक्ष पुरवलं आहे. परदेशातून भारतानं 350 मूर्ती आणि ऐतिहासिक वस्तू परत मिळवल्या आहेत.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
मंडळी,
हे 100% खरं. महाबीज बियाणं दमदार, पीक येतं जोमदार. महाबीज भरघोस उत्पन्नाचा मार्ग खास. महाबीज शेतकऱ्यांचा विश्वास. महाबीज.
महाबीज बियाणं पेरता शिवारी, धनधान्यानं भांडार भरी.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार असून हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 75 किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते.
समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे. कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे. जवळपास महाराष्ट्राचे 24 जिल्हे या महामार्गामुळे JNPT पोर्टशी कनेक्टेड आहेत.
राज्यातले 24 जिल्हे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं राज्याचं एकीकरण केलं. लवकरच हा महामार्ग नव्यानं तयार होत असलेल्या वाढवण बंदराशीही जोडला जाईल. यामुळे बंदर केंद्रित विकास राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास फक्त 8 तासात करता येणार आहे. नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांमधून जाणारा हा शेवटचा टप्पा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून बोगदे आणि पुलांद्वारे पूर्ण केला आहे. या जवळपास 11 किलोमीटर लांबीचे 5 बोगदे असून इगतपुरीतला 17 मीटरपेक्षा जास्त रुंद आणि 9 मीटरपेक्षा जास्त उंचीचा बोगदा राज्यातला सर्वात लांब आणि रुंद बोगदा आहे. या बोगद्यात बसवलेल्या जनरेशन व्हेईकल एक्झिट सिस्टीमचा वापर भारतात पहिल्यांदाच करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक पुरस्कार असेन मी नसेन मी या नाटकाला जाहीर झाला आहे. यासह नाट्य क्षेत्रातल्या इतर पुरस्कारांचं वितरण येत्या 14 तारखेला मुंबईत होणार आहे. येत्या 21 जून रोजी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला 15 दिवस बाकी आहेत. आज जाणून घेऊया भारतीय योग संस्थांचे जिल्हा प्रधान अधिकारी दिनेश देशपांडे यांनी दिलेली सेतू बंधासनाविषयीची माहिती.
आज मी पाठीवर झोपून करावयाचे सेतू बंधासन आसनाबद्दल माहिती सांगणार आहे. ज्यांना अल्सर, हर्निया व मानेचे दुःख आहे त्यांनी करू नये. पाठीवर झोपावे. पाय जोडलेले हात शरीराजवळ, दोन्ही पाय मोडून टाचा नितंबाजवळ ठेवा. दोन्ही हातांनी घुटे धरावे. श्वास भरत भरत नितंब व धड वर उचला, त्यामुळे शरीराची आकृती सेतू सारखी होईल. खांदे व डोकं जमिनीवर ठेवावे. सामान्य श्वास घेत आपल्या क्षमतेनुसार थांबावे. श्वास सोडत वापस यावे. पोटाच्या अवयवांची मालिश होते. महिलांमध्ये प्रजनन अंग स्वस्थ होतात. अस्थमा व कमरेचे दोष दूर होतात.
छत्रपती संभाजीनगर मधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायाम शाळेचं उद्घाटन काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले विद्यार्थी, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची देखभाल करणं आवश्यक असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात त्यांनी डेन्मार्कच्या जोडीचा 2-1 असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या PV सिंधूला उपउपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडू करून 22-20, 10-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. राज्यात येत्या 3 दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 30 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क रहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर, 46,000 कोटीहून अधिक विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार. राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम. विविध उपक्रमांनी काल पर्यावरण दिन साजरा. आणि समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 75 किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.